93.5 Red FM पे
आला रे आला संग्राम आला
सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर. नमस्कार, मी आहे संग्राम. हाय, कोण बोलताय?
वंदना छाजीर.
काय करतेस वंदना तू?
मी हाऊस वाईफ आहे.
कुठे?
भवानी पेठेत.
बर, आणि छाजेट म्हणजे कुठले तुम्ही ओरिजिनली?
मी राजस्थानचे.
अच्छा, बरं, होळी कशी साजरी करतात तुमच्याकडे? काय प्लॅन आहे आजचा उद्याचा?
ऍक्च्युली मला इकडचं एवढं काही नॉलेज नाही, पण आमच्या राजस्थानला कसं असतं की होळी होण्याआधी ना सगळेजण डान्स वगैरे करतात प्रत्येकाच्या घराच्या पुढे जाऊन, आणि मग ते गाणे वगैरे गातात वगैरे सेलिब्रेट करतात. जो होळी का जो मजा रहता है ओरिजिनल वो राजस्थान में आता है, यहाँ पे तो कुछ भी नहीं आता है.
अच्छा,
डांस करने के बाद उनको चाय वगैरह पिलाते हैं या पताशा देते हैं.
पताशा मतलब?
हाँ, पताशा यानी शक्कर की जो गोली आती है ना वो.
अच्छा अच्छा, वो मुन्नी करे तमाशा वाला बताशा. हाँ.
और अभी आपने जो बोला, मेरे बच्चे अभी परसों रैली में गए थे, जल है तो कल है, तो उन्होंने ये बोला कि होली हम नहीं खेलेंगे नहीं खेलेंगे. तो मेरे छोटे छोटे बच्चे हैं दो, एक 10 साल का और 1 साल की है. तो उन्होंने मुझे
नाम
बोला
क्या उनके? नाम बोलो.
यश और भूमि. और उन्होंने मुझे बोला कि मम्मी आप भी इस बार होली नहीं खेलेंगे. तो मैंने बोला ठीक है.
वाह वाह, क्या बात है, पूरा सत्ता शिकवायला लागली मोठ्यांना, चांगलं आहे. पण मला जास्त महत्वाचा प्रश्न वाटतो तो म्हणजे की खाने में क्या है. वंदनाला आपण विचारूया, पण त्याच्या आधी 4 गाण्याची पक्की इन्क्लूड आहे. मी आहे संग्राम 93.5 रेड एफ एम. बजाते रहो.